नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणची अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करायचा निर्णयही यावेळी झाला। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झालं आहे अशी माहिती संबंधित तक्रारदाराचे वकील आशुतोष राठोड यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राठोड यांनी केली। मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती। त्यानुसार कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल दोषी ठरवलं। ऑस्कर 2026 अर्थात 98 अकॅडमी पारितोषिकांसाठीच्या अंतिम फेरीत होमबाउंड हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक 15 चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे। या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन 22 जानेवारीला जाहीर होईल। 98वा अकादमी पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी होणार आहे। मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिल्लीला घरी जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं आज दिली, मात्र त्यांना दिल्लीतल्या पोलीस ठाण्यात दर शनिवारी हजेरी द्यावी लागेल, तसंच विशेष न्यायालयाच्या पूर्वपरवानगीविना दिल्ली सोडता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 120 अंकांची घट झाली आणि तो 84,560 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंकांची घट नोंदवत 25,819 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।